नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. राज्यात उद्देजकतेचे प्रशिक्षण दिवन नवनिर्मिती आनी उद्देजकतेचे वातावरण तयार करपा खातीर सरकारान मुखेलमंत्री स्वयं रोजगार येवजण सुरू केल्या. प्रशिक्षणाची पयली कार्यशाळा 26 ते 29 नोव्हेंबर मजगती जातली अशी माहिती मुखेलमंत्र्याच्या कार्यालयान दिल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 12 नोव्हेंबराक येवजणेचें उक्तावण केल्लें. ईडीसी वरवीं ही येवजण राबयतले. 2030 मेरेन स्टार्टअप आनी उद्देगां खातीर फावो ते वातावरण आनी सुविधा उबारपाची मोख आसा अशी माहिती ईडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. आयटीआय, पॉलिटेक्नीक आनी हेर महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांक उद्देजकताये विशीं प्रशिक्षण दितले. वर्साक 300 जाणांक हे प्रशिक्षण दितले. स्टार्टअप्स आनी इन्क्युबेशन सेंटराची माहिती दितले. उपरांत 6 महिने ते 1 वर्सा मेरेन अदीमदी कार्यशाळा तशेंच प्रशिक्षण शिबिरां जातली. माहिती आनी प्रसिद्धी खात्या वतीन जावपी राष्ट्रीय पत्रकारिता दिसाच्या कार्यावळीत 5 ज्येष्ठ पत्रकारांचो भोवमान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातलो. ह्यावेळार पत्रकारिता मळावेल्या पुरस्कारांचे वाटपूय जातले. ह्या कार्यावळीक माहिती खात्याचे सचीव सरप्रीत सिंग गील हे मानाचे सोयरे म्हणून हजर आसतले. जॉयल आफोन्सो, जय नायक, अतुल पंडीत, बबन भगत, नंदीश कांबळी हांचो पत्रकारितेतल्या योगदाना खातीर भोवमान जातलो. नामनेचे व्यंगचित्रकार अलेक्झी हांचो जिणेगौरव पुरस्कार दिवन भोवमान करतले. तशेंच पत्रकारिता आनी छायाचित्रकला पुरस्कारूय भेटयतले. ताचे आदी पत्रकारितेतल्या बायलां मुखार आव्हानां आनी संद ह्या विशयाचेर चर्चासत्रय जातले. गोंयांतल्या वायरलेस मॉनिटरींग स्टेशनान आलतो परवरी हांगा तांच्या नवीन समर्पीत इमारतीचें उक्तावण केलें. दूरसंचार विभागाच्या अंतर्गत येवपी ह्या सुविधेचें उक्तावण शुक्रारा वरिश्ठ अधिकारी एनके भोला आनी नरेंद्र भारती हांणी केलें. आकाशवाणी आनी सीपीडब्ल्यूचे प्रतिनिधी ह्या वेळार उपस्थित आशिल्ले. हे नवीन केंद्र भारताच्या पश्चीम दर्यादेगेवेल्या रेडिओ स्पेक्ट्रम मॉनिटरींगाक भर चालना दिता. 1972 स्थापित डब्ल्यूएमएस गोवा पुलीस, विमान येरादारी, कोकण रेल्वे आनी सागरी सेवा सयत प्रमुख क्षेत्रां खातीर हस्तक्षेप मुक्त संप्रेषण सुनिश्चित करता. ते एचएएम रेडिओ परिक्षा आयोजित करता आनी सिग्नल समस्यांचेर भौशीक कागाळींचे निराकरण करता. सुधारीत मळाव्या सुविधांक लागून पुराय गोंयांत सुरक्षा, विश्वासार्हता आनी आपतकालीन संप्रेषण वाडटले. सेवा आनी बलिदानाक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून 2 एसटीसीन बांबोळी लष्करी स्टेशनाचेर ईएसएम रॅली घडून हाडली. ह्या कार्यक्रमांत वीर माता, वीर नारी, वरिश्ठ माजी सैनीक आनी सन्मानीत कामगिरी करपी सैनिकां सयत 350 वयर माजी सैनीक एकठांय येवन अभिमान, एकता आनी तांणी कृतज्ञता व्यक्त केली. मुखेल सोयरे म्हणून अध्यक्षपदाचेर कमांडर 2 एसटीसी आनी स्टेशन कमांडर ब्रिगेडियर हर्ष भाटिया हांणी हो भोवमान करून रॅलीत उलोवप केले. सेवा संबंदीत प्रस्न बेगीन सोडोवपा खातीर कागाळ निवारण कक्ष, विशेषज्ञ जतनाय आनी कल्याण सेवा दिवपी वैजकीय शिबीर, भलायकी सेवांची उपलब्धताय सुनिश्चित करपी ईसीएचएस सुलभताय केंद्र आनी दुसऱ्या अर्थपूर्ण कारकिर्दी खातीर माजी सेवकांक सशक्त करपा खातीर करियर आनी नोकरी संद काउंटर हांची ह्या खातीर रॅलीत आसपाव आशिल्लो. धारगळ हांगा क्रिकेट स्टेडियमा खातीर गोंय क्रिकेट संघटने कडेन फावो ते सगळे परवाने आसात. मात स्टेडियम उभारपाचो जागो अजून निश्चित जावंक ना अशें गोंय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महेश देसाय हांणी सांगला. धारगळ हांगा क्रिकेट स्टेडियम उभारपाचो मुळावो वावर सुरू जाला अशें तांणी सांगलें. बायलां क्रिकेटी खातीर नेहा तन्वर हांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाल्या. हाका लागून बायलां क्रिकेटीक उर्बा मेळटली अशी आस्त तांणी परगटायली. शाळेच्या वाठारा भितर हेळग्या सुण्यांचेर नियंत्रण दवरपा खातीर सध्या कसल्यो उपाय येवजण्यो केल्यात हे विशींचो अहवाल शिक्षण खात्यान मागयला. आज हो अहवाल शिक्षण संस्थेच्या सगळ्या मुख्याध्यापकांनी शिक्षण संचालनालयाक धाडचो अशें संचालक शैलेश जिंगडे हांणी मागला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाक पाळो दीत शाळांच्या सुवातेत बेवारशी सुणी भितर सरची न्हय हे खातीर योग्य ती जतनाय घेवची, शाळेच्या सरभोवतणचो वाठार नितळ दवरचो आनी शाळे कुशीक सुण्यांची वस्ती आसा काय ना ते पळोवपा खातीर 3 महिन्यान एकदां तरी नियाळ घेवचो अशे निर्देश शिक्षण संचालनालयान परिपत्रक काढून सगळ्या मुळावी सरकारी अनुदानीत आनी बिगर अनुदानीत शाळांक दिल्या. आयतारा गोंयच्या आरपोरा हांगा रिझॉर्ट रियो हांगा जाल्ल्या 2025 वर्साच्या फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपाच्या टाय ब्रेकरात मेक्सिकोच्या जोझफ मार्टिनेझान पेंटाला हरिकृष्णाक हारयलो आनी तो 24 वांगड्याच्या भारतीय पंगडाच्या सर्तीतल्यान भायर पडपी 23वो खेळगडो थारलो. ताच्या आदी जाल्ल्या 5व्या क्लासिकल मॅचीत अर्जून एरिगायसीन जीएम 11 एरोनियन हाच्या आड मॅच जिखून संवसारीक सर्तीच्या क्वार्टर फायनलीत सुवात मेळयली आनी फुडें वचपी पयलो भारतीय थारलो. उपांत्य फेरीच्या 6व्या टप्प्याची सुरवात आयज जातली आनी येजमान राष्ट्रा खातीर अर्जून हो एकूच आस्त आसा. म्हणजे वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण चडांत चड तापमान 33.2 डिग्री सेल्सियस आनी उन्यांत उणे 20.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात कांय जाग्यांचेर शीं पडूं येता तशेंच फांतोडेर धुके पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.